स्तोत्र संहिता अध्याय 92 शब्बात दिवशी गावयाचे संगीत स्तोत्र परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभातसमयी तुझे वात्सल्य प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे दशतंतुवाद्य सतार व वीणा ह्यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जय जयकार करीतो. हे परमेश्वरा तुझी कृत्ये किती थोर आहेत. तुझे विचार फार गहन आहेत. पशुतुल्य माणसाला कळत नाही मूर्खाला समजत नाही की दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच. हे परमेश्वरा तू तर सदा सर्व काळ उच्चस्थानी आहेस. हे परमेश्वरा पहा तुझे वैरी नाश पावतील. सर्व दुष्कर्म्यांची दाणादाण होईल. पण माझे शिंग तू रानबैलांच्या शिंगाप्रमाणे उन्नत केले आहे. मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे. माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत. माझ्यावर उठलेल्या दुष्कर्म्यांसंबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे. त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही.